नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी याचा गौरव. केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगानं होतील, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युती अंतिम टप्प्यात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा T20 सामना आज. आता सविस्तर बातम्या. वीर बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर बालकांप्रती समाज सदैव कृतज्ञ राहील असं नमूद केलं. पुरस्कार प्राप्त बालकांचं कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाल्या,
आप जैसे वीर और प्रतिभाशाली बच्चे निरंतर अच्छा काम करते रहेंगे, ये तो शुरुआत है. जिंदगी बहुत उड़ान करने के लिए बाकी है. मुझे लगता है आपके प्रतिभा से भारत जरूर उत्साहित होगा और बहुत सारे बच्चे आपको फॉलो करेंगे. वो भी अपना अपना हुनर दिखाने के लिए वो भी प्रयास जरूर करेंगे.
यावर्षी 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 20 बालकांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी या मुलाचा समावेश आहे. अर्णवनं वैयक्तिक अनुभवातून अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी विकसित केलेल्या उपकरणासाठी त्याला गौरवण्यात आलं. अर्णवने आपला अनुभव या शब्दात व्यक्त केला.
मुझे ये अवार्ड दो इनोवेशन के लिए मिला है मेरे, जो पैरालिसिस पेशेंट्स के रिकवरी को इम्प्रूव करने के लिए है. ये इनोवेशन मेरे खुद के रिकवरी के प्रोसेस के थ्रू डेवलप हुआ है. मैं खुद पैरालाइज था मेरे डोमिनेंट राइट साइड पे, और ये जो इनोवेशन ये पैरालिसिस पेशेंट्स और सेरेब्रल पॉलिसी पेशेंट्स के लिए बना है, उनके रिकवरी को फास्ट करने के लिए और बेटर करने के लिए. मैं यही देखता हूँ इसे और लार्ज स्केल पे डिप्लॉय करने के लिए और इसे हर एक पेशेंट को एक्सेस देने के लिए और एक्सेसिबल बनाने के लिए.
शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंह यांचे सुपुत्र साहेबजादे बाबा जोरावर सिंह आणि साहेबजादा बाबा फतेह सिंह यांच्या हुतात्म्याचं स्मरण म्हणून आज वीर बाल दिवस पाळला जातो. यानिमित्तानं दिल्ली इथं मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण देश आज साहेबजादा बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचं स्मरण करत असल्याचं नमूद केलं. मुघलांच्या अत्याचारासमोर अढळ निश्चयानं उभे ठाकलेल्या साहेबजाद्यांनी आपल्या वयापेक्षा कितीतरी अधिक पटीनं शौर्य दाखवल्याचं पंतप्रधान म्हणाले.
वो वीर साहेबजादे जिन्होंने उम्र और अवस्था की सीमाओं को तोड़ दिया, जो क्रूर मुगल सल्तनत के सामने ऐसे चट्टान की तरह खड़े हुए कि मजहबी कट्टरता और आतंक का वजूद ही हिला गया.
राष्ट्रप्रथम ही विचारधारा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक म्हणून स्वीकारण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी केलं. देशातली लहान मुलं ही विकसित देशात परिवर्तन घडवणारे महत्वाचे घटक आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळवण्याची गरज असून ती मिळाली तर ही मुलं अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकतात, असं अन्नपूर्णा देवी म्हणाल्या. वीर बाल दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहेबजादा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना आदरांजली वाहिली. मुंबईत शिव कोळीवाडा इथल्या गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. मुंबईत राज्यपालांचं निवासस्थान महाराष्ट्र लोकभवन इथंही साहेबजाद्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगानं होतील, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी सरत्या वर्षात आपल्या सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे प्रशासनातला बदल ठळकपणे दिसून येत असल्याचं सांगितलं. या सुधारणा गुंतागुंत सोडून त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी केल्या गेल्या होत्या. कररचनेमुळे सुलभीकरण, विवादांचं जलदगतीनं निराकरण, आधुनिक कामगार संहिता यामुळे संघर्ष कमी झाला. सरकारचा भर विश्वास, अनुमान आणि दीर्घकालीन प्रगती यावर असल्याचंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांची बैठक आज नवी दिल्लीत सुरू झाली. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा संबोधित करतील. राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची मानली जात आहे. यावर्षी या परिषदेचा मुख्य विषय विकसित भारतासाठी मानवी भांडवल असा असून यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या विषयांतर्गत प्रामुख्यानं शालेय पूर्व शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण तसंच क्रीडा आणि अतिरिक्त उपक्रम या क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आणि आर्थिक सुधारणा घडून लाखोंना गरिबीतून बाहेर काढलं असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी डॉक्टर सिंग यांना आदरांजली वाहिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत विकास कामं राबवण्यात येतील असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे. दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जी रामजी योजनेत 125 दिवस काम पुरवण्याची तरतूद आहे. तसंच कामासाठी अर्ज केल्यापासून 15 दिवसात काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याचीही सोय असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून उद्यापर्यंत सर्व निर्णय होतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वय साधण्यासाठी शिवसेना तसंच भाजप नेत्याची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार स्थापन या समितीत भाजप तसंच शिवसेनेच्या प्रत्येकी 5 नेत्यांचा समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी MIM पक्षानं आणखी 4 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. दरम्यान पक्षानं मुंबई महानगरपालिकेसाठी 7, अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी 4, लातूर महापालिकेसाठी 1, परभणी महापालिकेसाठी 1 उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज 599 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली तर 16 प्रभागांमधून 13 अर्ज प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत 14 अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज ठाणे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. धुळे महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आला तर भाजपसोबत युती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी असल्याची माहिती माजी मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. ते आज धुळे इथं बोलत होते. अनेक वर्षांनंतर निवडणुका होत असल्यानं प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं पुरेशा जागा देणं अवघड असल्याचं पाटील यांनी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा T20 सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 5 सामन्याच्या मालिकेत भारतीय महिला संघ 2-0 आघाडीवर आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर परिसरात आज दुपारी 12:30 आसपास भूगर्भातून गुढ आवाज होऊन भूकंपसदृश धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाली. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवली. मात्र तपासणीनंतर निटूर परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. यामुळे या भागात भूकंप झाल्याच्या अफवांना कुणीही बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. महावितरणच्या वतीनं सौर कृषी पंपाबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये 1 जानेवारी 2026 रोजी तक्रार निवारण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. छत्रपती संभाजीनगर इथल्या अर्णव महर्षी याचा गौरव. केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगानं होतील पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका दरम्यान तिसरा T20 सामना आज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.